आज आपण आयुष्मान निलेश कांबळे व आयुष्यवती पूनम कांबळे यांनी नुकतीच धम्मयात्रा पूर्ण केल्याबद्दल, त्याचप्रमाणे आयुष्यमती रत्नमाला बाबूराव कांबळे यांच्या 77व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही बुद्ध पूजा आणि या परित्राण पाठाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। खरं तर या धम्मयात्रा जी आहे, ही धम्मयात्रा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने एकदा तरी केली पाहिजे। म्हणजे सम्राट अशोकांचे एक शिलालेख आहे, त्या शिलालेखामध्ये एक शिलालेख असा आहे की प्रत्येक उपासक आणि उपासिका यांनी आपल्या जीवनामध्ये धम्मयात्रा करणे हे आवश्यकच आहे। कारण की ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला, म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म झाला, ते ठिकाण म्हणजे लुंबिनी। ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं, ते ठिकाण म्हणजे बुद्धगया। ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रथम धम्मोपदेश केला, धम्मचक्र प्रवर्तन केलं, ते ठिकाण म्हणजे सारनाथ। आणि ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने महापरिनिर्वाण स्वीकारलं, ते ठिकाण म्हणजे कुशीनारा। तर हे चार जे ठिकाण आहेत, या चार ठिकाणांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात एकदा तरी जाणे खूप आवश्यक। कारण या चार ठिकाणावरती एक वेगळे तरंग आहे आणि या तरंगाचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मंगल आशीष म्हणून, आशीर्वाद म्हणून या ठिकाणावरती गेल्यानंतर आपल्याला कळतं की बौद्ध संस्कृती काय, बौद्ध जीवन पद्धती काय आणि बौद्धांच्या जीवनामध्ये एकंदरीत जीवन पूर्णत्वाला नेण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी आपल्या जीवनामध्ये करणे आवश्यक आहे याची एक अनुभूती जी आहे, ही अनुभूती या ठिकाणावरती गेल्यावरती। या ठिकाणी अनेक परदेशातले लोक येतात, भारतातून लोक येतात आणि या ठिकाणांना भेटी देतात। त्याचं ऐतिहासिक महत्त्व पण आहे आणि त्याचं धार्मिक महत्त्व पण आहे। म्हणून या ठिकाणांचा प्रवास, या ठिकाणांची तुम्ही भेट दिलेली तिथी शक्तीस्थळं, तर त्यानिमित्ताने सर्वप्रथम आपल्या दोघांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि ही प्रेरणा आपण सगळ्यांना मिळावी याकरिता हा कार्यक्रम घडून आणला, यासाठी देखील तुमचं मी कौतुकच करतो। त्याचप्रमाणे आज आयुष्यमती रत्नमाला, आयुष्यमती रत्नमाला बाबूराव कांबळे यांच्याही 77वा वाढदिवस जो आपण आज संपन्न करत आहोत, आणि हा वाढदिवस संपन्न करत असताना 77 वर्ष पूर्ण होऊन 78व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना जीवनाचा एक मोठा अनुभव की 77 वर्ष ही कुणाला प्राप्त होतात की ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये पुण्य केलेलं असतं, ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म केलेलं असतं, त्या कुशल कर्माचा परिणाम हा असतो की आपलं जे वय जे आहे, आयुष्य जे आहे, हे आयुष्य वाढत असतं। जीवनातील चांगले चांगले अनुभव घेण्यासाठी, चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वाला नेण्यासाठी हे जीवनाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येणे खूप आवश्यक असतं। म्हणून भगवान बुद्ध आशीर्वाद देत असताना या पद्धतीने आशीर्वाद देतात की अभिवादनशीलस्य निच्छवद्धोपचाय, म्हणजे जो अभिवादनशील आहे, निच्छवद्धोपचाय, त्याच्यामध्ये नित्य चार गोष्टींची वृद्धी होते, त्याचं आयुष्य वाढतं, त्याचं वन्न याचा अर्थ त्याचा जे अभामंडळ आहे ते विकसित होतं, त्याला सुख प्राप्त होतं आणि त्याला बल प्राप्त होतं। बल जे प्राप्त होतं, हे बल ज्ञानाचंही प्राप्त होतं, हे बल धनाचंही प्राप्त होतं आणि त्याला स्वास्थ्य प्राप्त होतं। जीवनाचा एक सदुपयोग करणे, जीवन वृद्धिंगत होणे आणि जीवनातील सत्यता जी आहे, जीवन दुःख आहे, जीवन अनित्य आहे, जीवन अनात्म आहे, या तीन गोष्टींची जी सत्यता जी आहे, ज्यावेळेस आपल्याला ही अनुभूतीला येते, त्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रवासाची सुरुवात होत असते. कारण जीवन काय हे अजून आपल्याला माहीत नाही. जीवन जस्ट चाललेलं आहे. जीवन एक डेली रुटीन लाईफ आहे. आणि हे जे जीवन चाललेलं आहे ते आपण चालवतोय म्हणून नाही चाललं. ते रोजची एक जीवन प्रक्रिया आहे की जसं रोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे काही आपण काम करतोय तिथे रोजचं करणं भाग आहे म्हणून आपण जीवन जगतो. परंतु ते जीवन नाही. जसं भगवान बुद्ध ज्याला जीवन असं म्हणतात ते जीवन म्हणतात की सब्बे संखारा दुःखाती यदा पय्याय पसती अथ निबिंदिते दुःखे एस मग्गो विसुद्धिया. निर्माण होणारे जे संस्कार आहेत ते दुःख आहे. हे जो प्रज्ञेने पाहतो जो आपल्या ज्ञानाने पाहतो त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख विचलित करू शकत नाही. सब्बे संखारा दुःखाती यदा पय्याय पसती अथ निबिंदिते दुःखे एस मग्गो विसुद्धिया. त्याच व्यक्तीचं सर्व दुःख हे निवळलं जातं आणि हाच विशुद्धीचा मार्ग आहे. म्हणून जीवनामध्ये दुःख कोणतं कोणतं आहे तर जीवनातलं जे दुःख आहे हे आपले जे पंचस्कंद जे आहेत आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या काही मानसिक आणि शारीरिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा अनुभव आपल्याला नाही. त्याचं ज्ञान आपल्याला नाही. म्हणून प्रत्येक सुखाच्या पाठीमध्ये दुःख तयार होतं. सुख आणि दुःख हे सायमल्टेनियसली आपल्या जीवनामध्ये येत असते. सुख आणि दुःख येण्याची प्रक्रिया म्हणजे काय जर दुःख म्हणजे जसं पीडा वेदना आपण समजतो तशा प्रकारचं दुःख बुद्ध नाही म्हणत. बुद्ध म्हणतात जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, व्याधी होणे दुःख आहे, मनासारखं न घडणे दुःख आहे, किंवा आवडता व्यक्ती आपल्याला सोडून जाणे दुःख आहे, नावडता व्यक्ती जवळ येणे दुःख आहे. दुःख आपल्या मनासारखे एकंदरीत गोष्टी न घडणे या पद्धतीने दुःख. आणि संक्षिप्तपणे बुद्ध असं म्हणतात की पाच स्कंद जे शरीराचे पंच उपादान स्कंद ते म्हणतात ते दुःख आहे. म्हणजे काय शरीर आणि शरीरामधले पृथ्वी आग तेज वायू हे चार भौतिक तत्व आणि त्याच्यासोबत असणारं आपलं मन हे दुःख आहे. या पद्धतीने आपलं जे एकंदरीत जे शरीर आहे या शरीरामध्ये होणारे जे संस्कार आहे दुःख आहे. दुःख काय आहे याची प्रचिती आपल्याला आली तर दुःख मुक्तीचा मार्ग आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि तोच विशुद्धीचा मार्ग आहे. म्हणून पहिल्यांदा हे लक्ष त्याने खूप आवश्यक. दुसरी गोष्ट सब्बे संखारा अनिच्छाती यदा पय्याय पसती अथ निबिंदते दुःखे एस मग्गो. सर्व संस्कार अनित्य नित्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट बदलत आहे, प्रत्येक गोष्ट चेंजेबल आहे. हे जो आपल्या ज्ञानाने पाहतो त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख विचलित करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे सब्बे धम्म अनत्ताती यदा पय्याय पसती अथ निबिंदते दुःखे एस मग्गो विसुद्धिया. की सर्व धम्म जे आहे, धम्म याचा अर्थ काय तर धम्म याचा अर्थ आपल्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट निर्माण होते त्याचं विचारामध्ये रूपांतरण होतं, त्याचं इमॅजिनेशनमध्ये रूपांतरण होतं, त्याच्या विविध ज्या मनाच्या कार्यपद्धती त्याच्यामध्ये रूपांतरण होतं. पण मूलतः लोभ तयार होतो, द्वेष तयार होतो, मोह तयार होतो आणि या पलीकडे अलोभ तयार होतं, अद्वेष तयार होतं, अमोह तयार होतो. या मनामध्ये चालणारं जे द्वंद्व आहे हे सर्वच काय तर हे धम्म आहे. सब्बे धम्म अनत्ताती सर्व धर्म काय अनात्मा आहे, त्याच्यामध्ये मी माझं असं काही नाही. यदा पय्याय पसती अथ निबिंदते दुःखे एस मग्गो. हे जो प्रज्ञेने हे जो ज्ञानाने पाहतो तोच दुःखातून मुक्त होऊ शकतो. म्हणून जीवनाची खरी अनुभूती या तीन तत्वांमध्ये आहे. दुःख अनित्य आणि अनात्म या तीन गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेतल्या पाहिजे. या तीन गोष्टींची आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रचिती रिअलायझेशन आलं पाहिजे. जेव्हा तीन गोष्टींचं रिअलायझेशन आपल्या जीवनामध्ये येतं तेव्हा जीवन स्टार्ट होतं. अन्यथा फक्त एक प्रक्रिया आहे. एक रोजचं जीवन म्हणजे हे सगळं कसं आहे तर एक प्रकारे आपण पाहिलं तर बघा आपण लहानपणी शिक्षण घेतलं, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं झाली, मुलांचा सांभाळ केला, मुलांना मोठं केलं, त्यांना शिकवलं, त्यांचं लग्न केलं, त्यांचा संसार लागला, आपण म्हातारपण आपल्याला आलं, म्हातारपणानंतर आपण आपलं जीवन पुढचं मृत्यूची वाट पाहणे आपल्याकडे काही नाही. हे सगळं कंडिशनल, हे होत आहे, हे होण्यासाठीच आहे. आणि या पलीकडे जर जीवन कोणतं असेल तर बुद्ध ज्याला जीवन म्हणतात ते जीवन आहे. बुद्ध कशाला जीवन म्हणतात? बुद्ध म्हणतात की दुःख, अनित्य आणि अनात्म याचं रिअलायझेशन ज्या व्यक्तीला किंवा याची अनुभूती ज्या व्यक्तीला होतं त्यावेळेस जीवनाची खऱ्यातून सुरुवात होते. त्यावेळेस जीवन अनेक प्रकारे वेगवेगळ्या सुखाच्या अनुभूतीने व्याप्त होतं. त्यावेळेस जीवन अनेक प्रकारे, म्हणजे जर आपण एखादी गोष्ट बोललो तर ती आशीर्वादपूर्ण वाटते. जर आपण शांत बसलो तर आपल्या शांत बसण्यात देखील एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला अनुभूतीला येते. जर आपण कोणती गोष्ट जर ठेवली, वस्तू जरी ठेवली, सजवलं जरी पूजास्थान, घर जरी सजवलं, तर त्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण. जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःची अनुभूती येते त्यावेळेस तुमचं जीवन बदललेलं असतं. आता आपलं जीवन सेम आहे, जसं इतर लोक जगतात तसंच आपण जगतो, परंतु जीवनामध्ये एक नवीन डायमेन्शन येणे, जीवनाला एक नवीन आयाम प्राप्त होणे आणि जीवनामध्ये अतिउच्च गोष्ट प्राप्त करणे, यासाठी जीवनामध्ये सिंहावलोकन करणे खूप आवश्यक आहे. जीवन आपण कसं जगलो, कशा पद्धतीने जगलो, कोणते कोणते अनुभव आपल्याला आले, म्हणजे आपल्याला सर्वसामान्य जो अनुभव असतो की आपल्या सर्व प्रपंचाचा, सर्व संसाराचा, आणि या संसारामध्ये आपण करत असलेले कष्ट, आपण घेत असलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये, यातून आपले जीवन हे विकसित होत असतं. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना धम्म काय आहे? तर धम्म ही तुमची स्थिती आहे, धम्म ही तुमची अनुभूती आहे, धम्म तुम्हाला सोडून नाही, धम्म तुमच्या सोबतच आहे. आणि म्हणून अशा धम्माची वाढ करणे हे खूप आवश्यक. म्हणून या दृष्टिकोनातून हा जीवनाचा मतिदार्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे, तेव्हा आपल्याला समग्रता लक्षात येईल. म्हणून या ठिकाणी आपण हा परित्राण पाठ संपन्न करत असताना देखील बुद्ध म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजणे आवश्यक. जसं या ठिकाणी आपण बुद्धांची मूर्ती पाहतोय, परंतु मूर्ती म्हणजे बुद्ध नाहीये. बुद्ध ही प्रत्येक व्यक्तीच्या मनाची अवस्था आहे. बुद्ध प्रत्येक व्यक्ती बनू शकतो. बुद्ध बनण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? बुद्धम शरणम गच्छामीची प्रक्रिया. आपण बुद्धांना शरण येतो याचा अर्थ असा नाही की आपण मूर्तीला शरण येतो किंवा सिद्धार्थ गौतमांना शरण येतो. आपण शरण येत नाही तर आपण या बुद्ध होण्याच्या मार्गावर चालणे, याला ती प्रतिज्ञा म्हटली जाते. ती प्रतिज्ञा म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी. म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांची आपल्याला समोर मूर्ती आहे. परंतु सिद्धार्थ गौतमांच्या मूर्तीमध्ये, म्हणजे बुद्धांना, सिद्धार्थांना बुद्ध अवस्था प्राप्त झाली म्हणून ती मूर्ती आपण ठेवली. पण त्या मूर्तीतील प्रत्येक गोष्ट ही खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे आपल्याकडे मूर्त्या असतात परंतु त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. जसं बुद्धांच्या डोक्यावरती केस नाही आहे, बुद्धांच्या डोक्यावरती एक सहस्रदल कमल दाखवले, म्हणजे जवळजवळ 1000 पाकळ्या असलेलं कमळ, आणि ते प्रतिकात्मक आहे. ते जे कमळ आहे त्यातील एक एक बुद्धांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी मूर्तिकार या पद्धतीने मूर्तीला वरती त्या पाकळे दाखवण्याची पद्धत नंतर त्याचं रूपांतर केस दाखवण्यासाठी करण्यात आलं. परंतु ते केस नाही, त्याला उच्च नीश असं म्हटलं. म्हणून या ठिकाणी ते सहस्रदल कमल असं दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट या मूर्तीमध्ये जर तुम्ही पाहिली तर ही मूर्ती जी आहे तर या मूर्तीचे जे डोळे आहेत ते अर्धगोलित उघडे आहेत. डोळे कधी पूर्ण बंद नसतात, डोळे अर्धगोलित उघडे असतात. अर्धगोलित डोळे उघडे याचा अर्थ असा की ज्यावेळेस डोळे अर्धगोलित उघडे राहतात त्यावेळेस मनाची किती इतकी शांत अवस्था प्राप्त झालेली असते की डोळ्यातली ऊर्जा देखील वेस्ट होत नाही. आपल्या डोळ्यामध्ये ऊर्जा असते. जर तुम्ही आपल्या नाकाच्या शेंड्याकडे जर 1 टक पाहिलं तर तुमचं आपोआप ध्यान होईल. आणि हे ध्यान होत असताना तुमचे डोळे अर्धगोलित उघडे राहतील तेव्हा तुम्हाला ऊर्जेची अनुभूती होईल. ज्यावेळी तुम्ही झोपता त्यावेळी तुमच्या शरीरात सातत्याने ऊर्जा चाललेली असते, सातत्याने ऊर्जा प्रवाहित होत असते. परंतु ज्यावेळेस तुमचे डोळे जे आहेत हे पूर्ण बंद असतात तरी देखील त्या डोळ्यांची बुबळं हालत असतात. डोळ्यांची बुबुळं हलण्याहून कळतं की तुमच्या मनात किती विचार आहेत. ज्यांची डोळ्यांची बुबुळं हलण्याची स्थिर होतात त्यांचे विचारही शून्य झालेले असतात. त्यांना विचार येत नाही म्हणजे तो व्यक्ती विचार करू शकतो. आत्ता आपल्याला विचार येतात आणि विचार करणं याच्यामध्ये फरक आहे. परंतु त्याची जी संपूर्ण स्थिती आहे ही डोळ्याच्या त्या स्थितीवरती अवलंबून आहे. म्हणून भगवान बुद्धांना जी स्थिरता प्राप्त झाली ती स्थिरता आपल्याला मूर्तीतून या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे बुद्धांचं नाक हे अगदी सरळ आहे. बुद्धांचे ओठ हे पूर्ण दाखवले जातात. असं म्हणतात बुद्धांना 40 दात होते. 40 दात म्हणजे ते परिपक्वतेचे लक्षण. बुद्धांची जे खांदे आहेत ते देखील समांतर असे मोठे होते. बुद्धांच्या जेवढ्या हाताची लांबी होती तेवढीच त्यांच्या पूर्ण शरीराची लांबी होती. बुद्धांचे कान हे नेहमी मोठे दाखवले जातात. ते ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे जवळजवळ 32 लक्षणाने युक्त बुद्ध दाखवले जातात. आणि 32 लक्षणं ही आपण बुद्धांच्या मूर्तीमध्ये पाहत असताना ती सर्व लक्षणं त्याचे गुणधर्म हे आपल्या जीवनामध्ये निर्माण होण्यासाठी त्या पद्धतीने ती मूर्ती असते. त्याचप्रमाणे ही जी मूर्ती आहे याला वितर्क मुद्रा म्हणतात जी या पद्धतीने केली जाते. वितर्क मुद्रा याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे मी सांगितलं की जीवन दुःख आहे परंतु दुःखातून मुक्ती येण्यासाठी अनित्यचं अनुभूती आवश्यक. दुःख अनित्य आणि अनाथ आणि हे सर्व तुम्हाला कधी अनुभूती राहील तर प्रतित्य समजतात कार्यकारण भाव याच्या आधारे तुम्हाला अनुभूती राहील. म्हणून बुद्धांनी गोल केलेले याचा अर्थ कार्यकारण भाव. तर या दृष्टिकोनातून ही वितर्क मुद्रा ही आपल्या घरामध्ये ठेवतो. काही ठिकाणी विपश्यना मुद्रा असते जी या पद्धतीने असते. काही ठिकाणी धम्मचक्र मुद्रा असते ती या पद्धतीने असते. जवळजवळ बुद्धांच्या 7 मुद्रा ह्या प्रसिद्ध आहेत आणि त्या मूर्त्या ह्या आपण आपल्या घरामध्ये ठेवतो. जसं आता तुम्ही लुंबिनीला गेला तर त्या ठिकाणी बुद्धांचा जन्म दाखवलो. त्यावेळी जन्म दाखवत असताना महामाया आणि सिद्धार्थ बाळ सिद्धार्थ हे दाखवण्याची पद्धती तुमच्याकडे पण आहे. हो तर ते सिम्बलाइज काय करतं ते सिद्धार्थ गौतमांचा. दुसरी गोष्ट बुद्धांना ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली झाल्यानंतर जे त्यांच्या अवतीभोवती म्हणजे बोधिवृक्ष किंवा हरिण किंवा धम्मचक्र जो कारला भाजीला आपण गेलो असेल तर त्या ठिकाणी या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की कारला भाजीला एक सुंदर पेंटिंग आहे बुद्धांचं जे बऱ्याच लोकांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही. भाजी लेणीमधलं पेंटिंग ते त्या भाजी लेणीमध्ये असणारा जो काही चैत्य आहे त्या चैत्याच्या बरोबर मागच्या साईडला ते पेंटिंग आहे. त्याचप्रमाणे कारला लेणीमध्ये जे आपण भगवान बुद्धांचे त्या ठिकाणी मूर्त्या ज्या पाहतो ज्या बाहेर आहेत त्या सर्व धम्मचक्र मुद्रेमध्ये धम्मचक्र प्रवर्तन करतात. त्यावेळेस तिथे हरिण दाखवले धम्मचक्र दाखवलं अशा अनेक गोष्टी दाखवल्या. त्याचप्रमाणे बुद्धांची जी आणखीन जी मुद्रा आहे की ध्यान करताना त्या तुम्हाला अजंता वगैरे या ठिकाणी पाहायला मिळेल. बुद्धांच्या महापरिनिर्वाण मुद्रा ही तुम्हाला अजंताच्या शेवटच्या लेणीमध्ये पाहिजे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे ज्या विविध मुद्रा ज्या आहेत त्या मुद्रेंचं पण एक विज्ञान आहे. जसं मुद्रा ही आपल्या हातांची तयार होते तर त्याच्यात एनर्जी असते ऊर्जा असते. जर तुम्ही या पद्धतीने असं जर केलं तर तुमचा श्वासोश्वास व्यवस्थित श्वासोश्वासाची ज्याला खूप समस्या आहे ज्याचं डोकं दुखतं ज्याला आजारी असल्यासारखं सारखं वाटतं किंवा आजार पण सारखं येतं त्यांनी अशा अवस्थेमध्ये जर एक तास किंवा अर्धा तास जरी त्यांनी शांतपणे बसलं आणि 2 बोटांची ऊर्जा जर अनुभवली स्वतःच्या शरीरात तर त्यांचा श्वासोश्वास अगदी सुव्यवस्थित होतो. म्हणजे त्यांचा जो श्वास आहे हा शिथिल होतो रिलॅक्स होतो. तर या पद्धतीच्या ज्या मुद्रा आहेत आणि त्या बुद्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून बुद्ध मूर्ती ही खूप महत्त्वाची जी आपण अनेक ठिकाणी पाहिली असेल. त्याचप्रमाणे आपण बाबासाहेबांची प्रतिमा ही पूजास्थानामध्ये का ठेवतो कारण बाबासाहेबांना आपण बोधिसत्व मानतो. बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे सर्वस्व केलेले ज्याची गणतीच आपण करू शकत नाही त्या सर्व बाबासाहेबांच्या या सर्व गोष्टी करण्याच्या पाठीमागे जो त्यांचा मूळ उद्देश होता, तो मूळ उद्देश हा समग्र लोकांचं कल्याण करणे हाच होता. आणि जो इतरांच्या कल्याणाची कामना करतो, इतरांना दुःखातून मुक्तीची कामना करतो, तोच व्यक्ती बोधिसत्व असतो. आणि म्हणून बोधिसत्व म्हणून आपण बाबासाहेबांची प्रतिमा आपल्या पूजास्थानामध्ये ठेवतो. आणि बाबासाहेबांनी असं सांगितलेलं आहे की माणसाचं जे जीवन आहे, ह्या जीवनामध्ये त्याला सुख शांती आणि आनंद प्राप्त करायचा असेल तर त्यांनी बुद्ध धम्माच्या मार्गाने जाणे खूप आवश्यक. त्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली आणि या धम्मदीक्षेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्या 500,000 अनुयांना हा धम्म दिला. या धम्मामध्ये बुद्धम शरणम गच्छामीपासून तर पंचशील, आर्याष्टांगिक मार्ग, 10 पारमिता यांची शिकवण ही बाबासाहेबांनी आपल्या 22 प्रतिज्ञांमध्ये पालन कशी करायची याविषयी त्यांनी सांगितलं. इतर देवी किंवा इतर ईश्वर वगैरे यांच्यावरच्या श्रद्धा या कशा अंधश्रद्धा आहेत, त्यामुळे कसा माणूस गुलाम बनतो, कसा माणसाची प्रगती खुंटली जाते हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सउदाहरण स्पष्ट करून सांगितलं. परंतु आजच्या जीवनामध्ये जीवन आपण कसं ठेवलं पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळामध्ये आपलं घर जे आहे हे घरच आपल्यासाठी माध्यम आहे, घरच साधन आहे. म्हणून घरातलं वातावरण हे अतिशय धार्मिक ठेवणे खूप आवश्यक आहे. ते कसं ठेवू शकता तर पहिली गोष्ट घराची स्वच्छता असणे खूप आवश्यक आहे. कारण की भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना असं सांगत असत की भिक्खूंनो, तुम्ही ज्या परिसरात राहाल, ज्या ठिकाणी राहाल, त्या ठिकाणचा परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. जिथे जिथे स्वच्छता असेल तिथे तिथे धम्म वाढतो, जिथे जिथे स्वच्छता नसते तिथे धम्म वाढत नाही. म्हणून स्वच्छता ही प्रमुख भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो आहे तुमच्या घरातला वास. तुमच्या घरामध्ये कोणता वास येतो तो खूप महत्वाचा आहे. तुम्हाला त्याची अनुभूती येत नसेल पण नवीन माणूस घरात आला की त्याला वास, तो वास कोणता असतो, कधी तो कुबट असतो, कधी तो कुबट असतो, कधी तो उग्र असतो, कधी तो मनाला म्हणजे अप्रसन्न करतो, उदासी निर्माण करतो. म्हणून वास जो आहे तो खूप महत्वाचा आहे, गंध खूप महत्वाचा आहे. मग घरामध्ये कोणता गंध असला पाहिजे, घरामध्ये मनाला प्रसन्न करेल अशा प्रकारचा गंध असणे आवश्यक आहे. म्हणून तुम्ही अगरबत्ती किंवा सुगंधित फुलं ही नियमित आपल्या घरामध्ये ठेवणे खूप आवश्यक. त्याचप्रमाणे घरात सौंदर्यपूर्णता असली पाहिजे. घर तुमचं छोटं असो, मोठं असो, कसंही असो, घरामध्ये तुम्ही सौंदर्यता ठेवत असताना काय केलं पाहिजे तर जसं आता तुम्ही खूप सुंदर पूजास्थान तुम्ही बनवलं आणि या पूजास्थानामध्ये तुम्ही नुसतं बनवलं नाही तर तुम्ही डेली त्याच्यात पूजा करताय, वंदना करताय, अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये पूजास्थान हे सजवलं पाहिजे, नियमित वंदना केली पाहिजे. त्याचप्रमाणे घरातलं वातावरण या वंदनेच्यामुळे अतिशय पवित्र, अतिशय तरंगयुक्त बनत असतं. म्हणजे वंदनेचं पण एक विज्ञान आहे. वंदनेचं विज्ञान हे अशा प्रकारचं आहे की ही वंदना जे आपण म्हणतो ही वंदना आपण फक्त एक ओरली म्हणतो, म्हणायचं म्हणून म्हणतो, परंतु त्याच्यात तो एक ध्यान आहे. हे ध्यान करण्याची पद्धत ही लेणीमध्ये सुरुवातीला होती. लेणीमध्ये कशी होती, जर तुम्ही एखाद्या लेणीमध्ये गेला तर लेणी नेहमी अशी घुमटाकार असते. त्या लेणीमध्ये जर तुम्ही एखादा शब्द उच्चारला तर त्या शब्दाचा प्रतिध्वनी तुमच्या शरीरावरती येतो. जर तुम्ही वंदना केली तर तुमच्या शरीरावरती इतके प्रतिध्वनी येतात तुमच्या साऊंडचे, तुमच्या ध्वनीचे, की तुमचं वरचं शरीर जे आहे ते वरचं शरीर यापेक्षा तुमचं अंतर्गत शरीर जागृत, म्हणजे व्हायब्रेशन तुमच्या शरीराला होतं. जितके व्हायब्रेशन तुमच्या शरीराला होतात तितकं तुमचं अंतर्गत सूक्ष्म शरीराची जागृती होते. ज्याला सूक्ष्म शरीराची जागृती होते त्यांनी केलेली प्रत्येक वंदना, प्रत्येक गोष्ट एक माध्यम बनते बुद्ध ऊर्जेशी संपर्क करण्याची. बुद्ध ऊर्जा जी आहे, बुद्धचं जे अस्तित्व आहे, हे अस्तित्व या विश्वामध्ये, या कॉस्मॉसमध्ये सदैव आहे. त्याच्याशी एक संपर्क करण्याचं माध्यमच वंदना होते. म्हणून बुद्ध धम्मामध्ये पूजा अर्चना आहे, परंतु बुद्ध धम्मामध्ये वंदना म्हणण्याची पद्धती जी आहे, चांटिंग म्हणण्याची जी पद्धती आहे, ती सर्व राष्ट्रांमध्ये, सर्व देशांमध्ये, जिथे तिथे बौद्ध धर्म आहे तिथे तुम्हाला दिसते. याचं कारण ते आहे. म्हणून त्याचा एक सायंटिफिक जो परिणाम आहे हा आपल्यावरती होतो, आपल्या जीवनावरती होत असतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून डेली वंदना केली पाहिजे. एकच वंदना नाही करायची, आपण रेग्युलर तेच म्हणतोय, त्रिसरण म्हणतोय, पंचशील म्हणतोय, बुद्ध धर्मामध्ये अनेक परित्त सूक्त आहेत. त्याच्यामध्ये जसं आपल्या घरामध्ये काही लोकांना येते वंदना, काही लोकांना येत नाही, काही लोकांना हा करायला आवडतं, काही लोकांना आवडतच नाही. त्याच्यासाठी बुद्ध धर्मामध्ये एक सूक्त आहे, परित्त सूक्त म्हणतात, त्याचं नाव आहे आटानाटीय सूक्त. किंवा जर घरामध्ये सातत्याने कोण आजारी पडत असतील, सातत्याने घरामध्ये संकट येत असतील, समस्या तयार होत असतील, किंवा सातत्याने घरामध्ये नेगेटिव्हिटी तयार होत असेल, तर त्याच्यासाठी एक सूक्त आहे, ज्याचं नाव आहे महासमय सूक्त. किंवा सतत संघर्ष, सतत भांडणं, सतत घरामध्ये काय ना काही होत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये देखील काही सूक्त भगवान बुद्धाने सुचवलेली आहे. तर ती सूक्त जी आहेत, ती सूक्त म्हणजे त्याच्यामध्ये मौन परित्त सूक्त किंवा 28 बुद्धांच्या संदर्भातलं एक सूक्त आहे. 28 बुद्ध परित्त आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक सूक्त आहे ज्याचं नाव आहे जिनपय्यर सूक्त. तर असे काही सूक्त या सूक्तांचा उपदेश केला पाहिजे. कुणी आजारी पडलं तर गिरिमानंद सूक्त आहे, ते तुम्ही म्हटलं पाहिजे. तर असे विविध परित्त सूक्त आहे, त्या परित्त सूक्तांचा तुम्ही तुमच्या घरामध्ये पौर्णिमा, अमावस्या, चतुर्दशी, अष्टमी या दिवशी आपण या प्रकारची सूक्त म्हटली तर त्याचं एक वेगळं वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं. कारण या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, चंद्र जो असतो तो पूर्ण असतो. चंद्राच्या कलेचा पूर्ण परिणाम हा समुद्राच्या पाण्यावरती होत असतो. समुद्राच्या पाण्याचा जो परिणाम जो आहे, जसं समुद्रामध्ये असणाऱ्या माशांवरती होतो किंवा त्या समुद्रात असणाऱ्या प्राण्यांवरती होतो, तसा प्रकारचा परिणाम हा आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती होत असतो. कारण आपलं शरीर आणि आपलं मन जे आहे हे कशावरती अवलंबून आहे, तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे केमिकल आहे, जे पाणी आहे, जे क्षारयुक्त आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे. क्षारयुक्त पाणी, क्षारयुक्त केमिकल याचा परिणाम ज्या प्रकारची मानसिक अवस्था आपली असेल त्याच पद्धतीने आपण या येणाऱ्या म्हणजे जसं पौर्णिमा ते अमावस्या या काळापर्यंत तशी आपली मानसिक अवस्था होते. म्हणून बुद्धांनी सांगितले की उपोषत हे नेहमी कधी केले पाहिजे, तर पौर्णिमेला केले, अमावस्येला केले. पौर्णिमा, अमावस्या, चतुर्दशी आणि अष्टमी या चार दिवशी दर महिन्यात उपोषत केले पाहिजे. उपोषत याचा अर्थ उपवास नाही, उपोषत याचा अर्थ असा की 10 शिलांचं पालन केलं, 8 शिलांचं पालन केलं पाहिजे. आणि 8 शिलांचं पालन करताना आपण ध्यानही केलं. जर तुम्ही ध्यान केलं तरच तुम्ही बुद्ध धर्म समजू शकता. तुम्ही ध्यान केलं शिवाय बुद्ध धर्म समजू शकत नाही. कारण की बोलणं आणि ऐकणं हे सोप्या गोष्टी आहेत, पण प्रॅक्टिकली या गोष्टी करणे खूप अवघड आहे. प्रॅक्टिकली या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला ध्यान करणे खूप आवश्यक आहे. आणि ध्यान ही खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे. ध्यान करत असताना जर तुम्ही शांत बसला, डोळे बंद करून बसला आणि फक्त आपल्या अवतीभोवती येणारे जे आवाज आहेत या आवाजच फक्त ऐकत बसला, तर तुम्हाला आपोआपच ध्यानाची दिशा प्राप्त होते. जर तुम्ही तुमच्या कानावरती पडणारे जे आवाज आहेत ते किती प्रकारचे आवाज आहेत, म्हणजे कोणी काय बोलतो तो आवाज येतो, हवेचा आवाज येतो, किंवा गाड्यांचे आवाज येतात, झाडांचा आवाज येतो, निसर्गाचा एक ध्वनी त्याचा आवाज येतो, असे विविध आवाज कानावरती पडतात ज्यावेळेस आपल्या कानावरती येतात, तर आपोआप आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते. पहिलं तर आवाजाला आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आवाजाला आपण स्वीकारलं तर आपण डिस्टर्ब, आणि आवाजाला स्वीकारलं आणि डिस्टर्ब आपण झालं नाही तर मनामध्ये येणारे विचार आपल्याला कळतात. असंख्य विचार आपल्याला येतात, विचार येतात, विचार जातात, विचार काय थांबत नाही. विचारांचा स्वभाव आहे येणे आणि जाणे. जसं विचार येतात आणि जातात याला आपण तटस्थपणे जर पाहिलं तर हळूहळू विचार येण्याचे कमी होतात. शरीर आपलं जे दुखत, जसं आता तुम्ही बसलाय, पाय दुखतात, हात दुखतात, आतून आपल्याला दुखत, मुंग्या येतात, हे कशामुळे होते? तर हे केवळ आपल्या शरीरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा तयार होते ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्या पायात तयार होते, पायाच्या तळव्यात तयार होते, किंवा आपल्या शरीरात पाठीमध्ये तयार होते, डोक्यामध्ये तयार होते, खांद्यात तयार होते, हातात तयार होते. ही सगळी जी काही आपल्या शरीरामध्ये या पद्धतीची निगेटिव्ह ऊर्जा तयार होते त्याला जर तुम्ही तटस्थपणे पाहिलं तर त्याचं देखील रूपांतरण होतं. म्हणजे एकतर आवाज आपण स्वीकारणे, दुसरं विचाराचा स्वीकार करणे, तिसरं या पायाला होणाऱ्या पीडा वेदना किंवा शरीरात होणाऱ्या पीडा वेदना त्याचा स्वीकार करणे, आणि मग चौथी गोष्ट तुमच्यामध्ये जी सुरुवात होती की तुमचं लक्ष तुमच्या श्वासावरती आपोआपच केंद्रित होतं. तुम्हाला काही श्वासावर लक्ष द्यावं लागत नाही. जेव्हा शरीर शिथिल होतं, जेव्हा मन शिथिल होतं, आपलं लक्ष आपल्या श्वासावरतीच केंद्रित होतं, ते आपल्या श्वासापासून दूर जात नाही. मग कळतं श्वास आपण नाही घेत, श्वास शरीर घेते. शरीर श्वास घेते आणि शरीरच श्वास करते. शरीराचीच येण्या जाण्याची प्रक्रिया जी आहे श्वासाची, ती चाललेली. आणि जेव्हा खूप तुम्हाला हे लक्षात येतं की शरीर श्वास घेत आहे आणि त्या श्वासाकडे तुम्ही तटस्थपणे जाणताय पाहताय, तर लक्षात येतं श्वास फक्त नाकच नाही घेत, संपूर्ण शरीर श्वास घेत आहे. संपूर्ण शरीर श्वास घेतं, संपूर्ण शरीर श्वास सोडतं, हे अतिसूक्ष्म शरीराची माहिती आपल्याला होते. आणि यातून तुमचं मेडिटेशन हे आपोआप विकसित होतं, तुम्हीच तुमचे गुरु ठरता. या दृष्टिकोनातून आपण ध्यान केलं पाहिजे. म्हणून हा समग्र जो धम्माचा जो प्रवास आहे, हा धम्माचा प्रवास जो कुठून निर्माण होतो, तो आपल्या घरातून चालतो. शेवटी धम्म काय? धम्म प्रत्येक कृतीमध्ये, उठण्यापासून, बसण्यापासून, चालण्यापासून, बोलण्यापासून, प्रत्येक गोष्ट जी आहे ती कशाद्वारे होते, तर ती कृती जी आहे ती धम्माद्वारे होते. म्हणून या सगळ्या गोष्टी तयारी प्रिपरेशन या आपण करत असतो कशासाठी, तर आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सुख, वेगळ्या प्रकारचा आनंद, वेगळ्या प्रकारची शांती आणि वेगळ्या प्रकारची समग्रता येणे. म्हणून बाबासाहेबांनी देखील सांगितलंय की आपलं जीवन जे आहे हे धम्माच्या आधारे जात असताना ते सद्धम्मामध्ये रूपांतरित होणे आवश्यक आहे. सद्धम्म काय? जेव्हा मैत्री आणि करुणा या दोन गोष्टी याहीपेक्षा, प्रज्ञा आणि करुणा या दोन गोष्टी इतक्या महत्त्वपूर्ण आहे की ज्यातून धम्म अधिक गतिमान आहे. म्हणजे जीवनाची उद्दिष्ट आपली असली पाहिजे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची प्राप्ती करायची. म्हणून या दृष्टिकोनातून आपण आपल्या जीवनाचा प्रवास ठेवणे खूप आवश्यक आहे. परंतु हे खूप सोपं आहे. धम्म हा खूप अवघड अशा पद्धतीने नाही, तो खूप सोपा आहे, तो खूप इझी आहे, तो व्यवस्थित इझिली हे आपण आपल्या जीवनामध्ये सहजरित्या हा अप्लाय केला पाहिजे, किंवा त्याचं पालन जे आहे ते सहजरित्या झालं पाहिजे. ते बर्डन नाही वाटलं पाहिजे. अनेक लोकांना ते बर्डन वाटतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या माणसं त्याच्यामध्ये अडकून जातात. म्हणजे उजवी का बसायचं, डावी का बसायचं, काय करायचं, प्रणाम कसा करायचा, काय करायचं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. परंतु व्यक्ती त्याच्यामध्ये अडकत नाही. धम्म नियमवादी नाही आहे. धम्म नियम नाही शिकवत, धम्म बोध शिकवतो. आणि आपला बोध हा आपल्यातून येतो. त्याप्रमाणे एक गोष्ट मला आठवते. एक व्यक्ती शिल्पकार असतो आणि एका गावामध्ये तो खूप सुंदर शिल्प तयार करतो. तो इतकं सुंदर शिल्प तयार करतो की हळूहळू त्याच्या आजूबाजूचे त्याचे शेजारी ते पाहिले जातात. ते शिल्प पाहतात, ते म्हणतात इतकी सुंदर कलाकृती तुम्ही तयार. ती बातमी हळूहळू त्यांच्या गावात पसरते. गावातली लोकं येतात, मग हळूहळू इतर पंचक्रोशीतली लोकं येतात, हळूहळू त्या राज्यात ती बातमी पसरते. त्या राज्याचा राजा देखील ती पाहायला येतो. आणि ज्यावेळेस राजा ते पाहायला येतो, राजा पाहताना म्हणतो की अद्भुत, इतकी सुंदर कलाकृती तुम्ही निर्माण केली, ही कलाकृती तुम्ही निर्माण केली कशी का? अशी कोणती कला तुम्ही आत्मसात केली? असे कोणती गोष्ट तुम्ही शिकलात जी इतर शिल्पकारांना आली नाही परंतु तुम्हाला आली? त्यावेळेस तो शिल्पकाराने जे उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं आहे. त्याने असं उत्तर दिलं की राजा, ही जी मूर्ती आहे या दगडातच होती. त्याचा अनावश्यक भाग मी फक्त काढला आणि मूर्ती प्रकटली. तसं आपल्या जीवनातलं आपल्या जीवनातला जो अनावश्यक भाग आहे म्हणजे आपले विकार आहेत, राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, यातून हे बाहेर पडले तर आपल्यातच योग्य पद्धतीची आपली जी मूर्ती आहे तीच बुद्धत्वाची आहे, तीच धम्म आहे, तेच संघ आहे. या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीमध्ये या सर्व गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती युनिक आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कॅपॅसिटी आहे बुद्ध बनण्याची. म्हणून बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी प्रत्येक मनुष्याने सदैव प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे, सदैव साधना खूप आवश्यक आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून ही आपल्याला करता येते. म्हणून घर हे साधन आहे आणि साध्य हे बुद्धत्व आहे. या दृष्टिकोनातून आपला जीवन प्रवास ठेवणे खूप आवश्यक आहे. आणखीन कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? तर वर्तमानामध्ये जगणे. लोक वर्तमानात नाही जगत, लोक भूतकाळात जगत. लोक भूतकाळात जगतात किंवा भविष्य काळामध्ये जगतात, परंतु वर्तमान काळामध्ये लोक नसतात. आपल्याकडे बोलण्यासाठी भूतकाळ आहे आणि कल्पनेसाठी भविष्यकाळ आहे, परंतु वर्तमान क्षण आहे. ज्याला भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक गोष्ट जी आहे ही वर्तमान क्षणामध्ये निर्माण होणे खूप आवश्यक. वर्तमान क्षण जो आहे हा वर्तमान कधीच वर्तमान नसतो, तो नेहमी आपल्यातून जात असतो. तर वर्तमान जो आहे हा वर्तमान क्षण म्हणजेच काय, जिथे भूतकाळ पण नाही आणि भविष्य काळ नाही, अशा प्रकारचा क्षण. क्षण आणि क्षण, जीवन क्षण आणि क्षणातूनच विकसित. पाठीमागच्या गोष्टी या स्मृती म्हणून आपण आठवू शकतो, पण त्याच्यामध्ये रमता कामा नये. भविष्यकाळातल्या गोष्टी स्वप्न आपण पाहू शकतो, पण त्यात अडकता कामा नये. म्हणून वर्तमान क्षणामध्ये जगणे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपलं जे कम्युनिकेशन आहे, आपली जी वाणी आहे, ही वाणी आपण समजणे खूप आवश्यक आहे. कारण इथे प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते एकमेकांशी चांगल्याच पद्धतीने बोलत असतात, परंतु व्यक्तीचं बोलण्याचं एखादा वाक्य आपण ज्यावेळेस बोलतो आणि समोरचा व्यक्ती त्याच्या अनुषंगाने तो ऐकतो, तर ते कम्युनिकेशन होत नाही. कम्युनिकेशनसाठी सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता खूप आवश्यक असते. जर एखादा व्यक्ती बोलला आणि आपण ते ऐकलं, तर आपल्याला त्याची सेन्सिटिव्हिटी असणे माहिती असणे आवश्यक. त्यावेळेस खऱ्या अर्थाने कम्युनिकेशन. अन्यथा बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादा व्यक्ती त्यांच्या दोघांमधलं जे काही संवाद असतो त्या संवादाचं रूपांतर विसंवादामध्ये होत असतं. हे जनरली समाजात होत असतं. समाजात लोक निंदा किंवा समाजामध्ये लोक नावं ठेवणे अशा पद्धतीने करतात. सगळीकडेच आहे, समाजात म्हणजे सगळीकडे. आपण समाजाचा एक आरसा आहे. तर या दृष्टिकोनातून जर आपण जर पाहिलं, तर आपलं संभाषणावरती धम्म अवलंबून आहे, आपल्या सम्यक वाणीवरती धम्म अवलंबून आहे. आणि सम्यक वाणी म्हणजे एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस सांगतो तर ती गोष्ट शिकतो म्हणून सांगतो. शिकणे याचा अर्थ कृती करणे, शिकणे याचा अर्थ फक्त माहिती करणे नाही, शिकणे याचा अर्थ कृती करणे. आणि जीवन या पद्धतीने कृतीतून व्यक्त करणे खूप आवश्यक. म्हणून धम्म हा आघात आहे. धम्माची जी काही जी खुली आहे ती परिपूर्ण आहे, परंतु त्याला प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे खूप आवश्यक. एक नागार्जुन नावाचे भिक्षू होते. त्या नागार्जुन नावाच्या भिक्षूकडे एक आर्यदेव नावाचे भिक्षू आले. तर आर्यदेव जे होते ते नागार्जुन नावाच्या भिक्षूला भेटू इच्छित होते, परंतु नागार्जुननी त्यांच्या शिष्यांकडून त्यांना सांगितलं की मला आता भेटायचं नाही कुणाला, परंतु सांगायचं कसं. म्हणून त्यांनी एक भिक्षापात्र पाठवलं. त्या भिक्षापात्रामध्ये पाणी भरून पाठवलं आणि पाणी भरून पाठवल्यानंतर आर्यदेव जे होते त्या आर्यदेवला त्याचा अर्थ लगेच कळला नाही, परंतु जेव्हा त्यांचा सेवक ते भिक्षापात्र घेऊन आला आणि त्यांच्या समोर पकडलं, तर आर्यदेव यांच्याकडे एक सुई होती. ती सुई काढली आणि सुई त्या पाण्यामध्ये टाकली आणि ते भिक्षापात्र परत काढले. म्हणून नागार्जुन यांच्याकडे ते भिक्षापात्र घेऊन तो सेवक परत गेला आणि नागार्जुनी ज्यावेळेस पाहिलं की त्यांनी त्याच्यामध्ये सुई टाकली, तर नागार्जुन स्वतः उठून त्यांच्याकडे भेटायला गेले. तर आर्यदेव यांनी अशी कोणती कृती केली? आर्यदेव यांची कृती जी होती की नागार्जुनी पाठवलं होतं की माझ्याकडे अघात ज्ञान आहे, तुम्हाला काय करायचं ह्याच्यामध्ये, या अघात ज्ञानाला जाणायचंय तर कसं जाणायचं. तर त्यांना ते समजलं की ते असं प्रतिकात्मक सांगतात की माझ्याकडे ज्ञान आहे तर तुम्ही काय करणार. तर त्यांनी ती सुई घेतली, त्यात टाकली, म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये मला प्रवेश करायचा आहे. या पद्धतीने त्यांनी ते प्रतिकात्मक त्यांनी सांगितलं आणि ते भिक्षापात्र आलं. नागार्जुनचे पहिले शिष्य हे आचार्य आर्यदेव झाले. प्रचंड मोठे, म्हणजे ज्याला नालंद विश्वविद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून मानण्यात येतं असे आचार्य नागार्जुन होते, ज्यांना प्रतिबुद्ध मानण्यात. म्हणजे धम्म जो आहे हा सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. धम्म जो आहे एक विज्ञानामध्ये पण आहे, पण विज्ञान म्हणजे कोणतं? विज्ञान म्हणजे जे आज आपण पाहतो त्या प्रकारचं विज्ञान नाही, बहिर्गामी विज्ञान नाही, विज्ञान हे अंतर्गामी असत. बुद्ध धम्म बाह्य विज्ञान विकसित करण्यावर पण जोर देतं. सायन्स आणि टेक्नॉलॉजी विकसित करण्यावर पण बुद्ध धम्माचा जोर आहे. परंतु बुद्ध धम्म हा अंतर्गामी विज्ञान, ज्याला सब्जेक्टिव्ह सायन्स म्हणतात, त्याचा विकास करण्यावर पण तितकाच जोर देतो. म्हणून धम्म विज्ञान आहे, धम्म सौंदर्यशास्त्र. म्हणजे जसं अजंता, ॲलोरा किंवा ग्रंथ किंवा अनेक प्रकारे सम्राट अशोकांनी तयार केलेले अनेक बुद्धविहार आहेत, याच्यात तुम्हाला सौंदर्य दिसतं. जपान, कोरिया, व्हिएतनाम किंवा चीन, तिबेट, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, अशा सर्व ब्रह्मदेश, अशा सर्व राष्ट्रांमध्ये तुम्हाला बुद्ध धम्माची एक वेगळी संस्कृती दिसते. ती संस्कृती ज्यासाठी आपण आपले हे जे पवित्र स्थळ आहे, त्या पवित्र स्थळांना ज्यावेळेस आपण भेटी येतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ही सर्व जगातील लोक त्यांच्या त्यांच्या देशामध्ये त्यांनी बौद्ध संस्कृती तयार केलेली आहे, परंतु भारतामध्ये मात्र भगवान बुद्ध त्यांनी त्या त्या ठिकाणी वास्तव केलं, त्यांच्या अस्थि तिथे, त्याच्यावर स्तूप आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा ते त्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी येत आहे. तर त्यांच्याकडलं सौंदर्य इतकं विकसित झालेलं आहे, तसंच सौंदर्य हे भारतामध्ये या चार पवित्र स्थळे आणि ज्या ठिकाणी बुद्धांनी अनेक प्रवचन दिली ते श्रावस्ती या ठिकाणी, किंवा ज्या ठिकाणी सारिपुत्त आणि मोगलायन यांच्या अस्थी आहेत ते सांची, किंवा बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी धम्मदीक्षा दिली ते नागपूरला दीक्षाभूमी. या सगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण प्रवास करतो, आपण देशाटन करतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की धम्म किती महान आणि मोठा आहे. तोपर्यंत आपल्याला आपल्या अवतीभोवती जिथे आपली छोटी छोटी बुद्धविहार असतात तिथे वादविवाद असतात, तर त्यामुळे आपल्याला वाटतं की एवढंच बुद्धिझम आहे. आणि वादग्रस्तता हे बुद्धिझमची ओळख नाही आहे, ती लोखंडी तयार केलेली आहे. परंतु धम्म जो आहे हा माणसाला सुसंस्कृत करतो. जसं बाबासाहेब खूप सुंदर म्हणतात, बाबासाहेब असं म्हणतात की दारिद्र्य नाशाने सुख लाभतच असं नाही. तुम्ही पाहता अनेक लोकांचं दारिद्र्य संपलेलं आहे. आज जवळजवळ आपण पाहिलं तर अनेक लोक दारिद्र्यातून पूर्णपणे त्यांचं संपूर्ण एक चांगल्या प्रकारचं मध्यम स्वरूपाचं जीवन जगत आहे. तर दारिद्र्य नाशाने सुख लाभतच असं नाही. तर त्यांना सुख लाभलंय का? नाही. सुख लाभतं ते उच्च राहणीमानावरती अवलंबून नसून उच्च संस्कृतीवरती अवलंबून. आणि ही उच्च संस्कृती म्हणजे धम्माची संस्कृती, की ज्याच्या जीवनामध्ये आनंद आहे, सुख आहे, समृद्धी आहे, जीवनाची परिपक्वता. आणि ही परिपक्वता सिद्ध करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या मार्गावरती आहोत का नाही याचं अवलोकन करणे खूप आवश्यक. म्हणून आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत असताना, हा परित्राण पाठ करत असताना, जरी वेळ खूप झाला असला तरी देखील आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वपूर्ण गोष्टींना उजाळा देण्याचं काम या निमित्ताने आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण सर्वजण या धम्माच्या मार्गामध्ये असल्यामुळे आपली प्रगती जी आहे ती निश्चितपणे आहेच. सर्व निसर्ग आपल्याला सपोर्ट करतो या सगळ्या गोष्टीसाठी. आनंद, सौख्य किंवा इतर शांती, समृद्धी या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला प्राप्त होतात. तर त्या दृष्टिकोनातून जीवन प्रवास आपण चालू ठेवलेला आहे. तर या ठिकाणी आयुष्यमती रत्नमाला कांबळे यांना 77 वर्ष पूर्ण होऊन 78व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांना अधिक चांगल्या पद्धतीचं उच्चतम बुद्ध मार्ग, आयु, वर्ण, सुख, बल, शांती, आरोग्य या सगळ्या गोष्टींची त्यांना प्राप्ती होईल ही मंगल कामना मी करतो. त्याचप्रमाणे आयुष्यमान निलेश कांबळे, आयुष्यमती पूनम कांबळे यांनी ही धम्मयात्रा केली, यांनी आपल्या सगळ्यांना बोलवलं, यांना असं वाटलं की आपण जी काही धम्मयात्रा केली याची माहिती सगळ्यांना व्हावी, सगळ्यांनी त्या ठिकाणी एकदा जाऊन यावं, त्यांनी पाहावं, त्यांनी त्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये धम्म, आनंद, सुख हे निर्माण व्हावं, ही जी मैत्रीची भावना आहे ही मैत्रीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्यांनी ती शेअर करत असताना सुंदर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. जरी निमित्त आईचं वाढदिवसाचं जरी असलं तरी तो वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि धम्माची सगळ्यांना माहिती व्हावी याकरिता त्यांचा हा जो शुभसंकल्प आहे हा शुभसंकल्पच म्हणजेच काय तर त्यांनी केलेलं पुण्यकर्म आहे. ह्या पुण्याला अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान ते करत आहेत. तर या दृष्टिकोनातून त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये आयु, वन्न, सुख, बल, स्वास्थ्य या सर्व धम्मांची त्यांना प्राप्ती व्हावी, त्यांचं जीवन अधिक चांगलं, अधिक मंगलमय व्हावं, हीच मंगल कामना मी करतो. आणि आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये आयु, वन्न, सुख, बल आणि बुद्धांचा उच्चतम जीवन मार्ग लावावं ही मंगल कामना आणि मंगल आशीर्वाद देतो. आणि अधिक वेळ निघत या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजण शांतपणे बसला, प्रवचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो.